हरि ओ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकावनिकालाय कालाव्यरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। ॐ नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे च शुधिमते च नमो तीक्ष्णे शवे चायुधिने च नमो स्वायुधाय च सुधन्वने च नमो श्रुत्याय च पत्याय च नमो काट्याय च नीप्याय च नमो सुद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमो कुप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नमो ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः। सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमः अग्रे वधाय च दूरे वधाय च नमः हन्त्रे च हनीयसे च नमः वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च कुल्याय च नमः पार्याय च वायाय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आचार्याय च लाद्याय च नमः षष्ट्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च।
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं, आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत। मागील महिन्यात परमपूजनीय स्वामीजी जन्मशताब्दी निमित्त नागपूरला गेलेले होते। नागपूर येथे झालेल्या छोट्याशा आनंद यात्रेचं वर्णन आपल्या केंद्रात येणाऱ्या साधिका सद्भक्त सौभाग्यवती शैलजा पेंसे त्याचा वृत्तांत आपल्याला सांगणार आहेत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा 13 ऑक्टोबर 2016 ते 17 ऑक्टोबर 2016 हे 4 दिवस नागपूरच्या साधकांनी दसरा दिवाळी साजरी केली। या सणांसाठी साजरा केला जाणारा उत्सव हा बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो, परंतु इथे प्रत्यक्ष सद्गुरु माऊलींनी साधकाच्या हृदयात आत्मदीप प्रज्वलित केला। तो दीप त्याला आयुष्यभर प्रकाश देत राहील। त्यांनी दिलेल्या सत्संगाच्या उत्तरांमधून, प्रवचनांमधून आणि अनुषंगिक साधनेतून अक्षरशः सर्व साधक अत्यंत आनंदाने तृप्त झाले। ते पुन्हा पुढच्या वर्षी येणाऱ्या वार्षिक सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत, हा आनंदाचा ठेवा हृदयाच्या खोल कप्प्यात जपून ठेवण्यासाठी। दिनांक 13 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता पूजनीय स्वामी मकरंदनाथांचे मातोश्री मधुराताईंबरोबर सद्भक्त श्यामाताई पेंसे यांच्या घरी आगमन झालं। त्यांच्या घराच्या दारात लावलेल्या प्राजक्ताच्या झाडाखाली स्वामीजी आल्यावरती त्या झाडाला थोडंसं हलवल्यावर प्राजक्ताची फुलं स्वामीजींच्या अंगावर पडली। स्वामी माधवनाथ तिथे आल्यावर सद्भक्त श्यामाताई असेच हे प्राजक्ताचे झाड हलवत आणि माझा कृष्ण आला असं म्हणत, स्वामी मकरंदनाथ आल्यावर देखील त्यांचा हात भाव असे। आज देखील सद्भक्त दिलीप दादा आणि इतर साधक आपला हा भाव प्रकट करतात. स्वामींचं आगमन झाल्यावर त्यांना 5 सुवासिनींनी औक्षण केलं. स्वामीजींनी घरात आल्यावर सर्वांनी आपल्या भोवती बसवून घेतलं. जय जय माधव कृष्ण सच्चिदानंद गोविंदम हे भजन सांगायला सुरुवात केली. सर्व साधक या भजनात अतिशय तल्लीन होऊन गेले. नंतर स्वामीजींचे ते अमृतमय शब्द कानावर आले, ज्याकरता सर्व नागपूरकर अगदी आतुरतेने वाट बघत असतात. मंडळी, तुमच्या सर्वांच्या सहवासाकरता मी देखील उत्सुक झालो होतो, उतावीळ झालो होतो. वर्षातून एकदा जशी तुम्हाला परवानगी असते तशी मलाही तुम्हाला भेटण्याची ओढ असते. तुमचा जो भाव आहे त्या भावाला आपोआपच माझ्याकडून तशाच भावाने प्रतिसाद दिला जातो. ये यथा मान प्रपद्यंते तास तथैव भजामहम असं जे भगवंतांनी म्हटलं आहे, जे मला जसे भसतात मी देखील त्यांना तसाच भसतो. माझी अशी खात्री आहे की दादा जोशी, श्यामाते यांचं आणि स्वामीजींचं नातं देखील आत्ता मी म्हटल्याप्रमाणे असं असल्यामुळे स्वामीजी त्यांच्या त्या वयात देखील 4 वेळा नागपूरला येऊन गेले. 1981 साली स्वामीजी प्रथम नागपूरला आले त्यावेळी ते 65 वर्षांचे होते. स्वामीजींचं सगळं कामच तसं पाहायचं झालं तर वयाच्या 65व्या वर्षापासून ते 75व्या वर्षापर्यंत या 10 वर्षातच त्यांनी मोठं काम केलं. त्याच्या आधी त्यांचं दुकान होतं. असं असल्यामुळे कितीही म्हटलं तरी मर्यादाच होत्या. त्यांच्याकडे कामही तसं 1975 साली त्यांनी अनुग्रह द्यायला सुरुवात केली, म्हणजे त्यांच्या वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी अनुग्रह द्यायला सुरुवात केली. अशा प्रकारे शेवटच्या टप्प्यात जीवनाच्या स्वामीजींनी जे प्रचंड काम करून दाखवलं ते पाहिलं तर आश्चर्यचकित झालं होतं. त्यावेळी स्वामीजींच्या बरोबर नुसते ते जिथे जिथे जात असत तिथे जाऊन आम्ही तरुण वयात असून जमत असू. इथे नागपूरला तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे आणि काही काळ मी देखील नागपूरला अशाच प्रकारे काम केलं. तेव्हा सुरुवातीला जर पाहायचं झालं तर आपण इथं सकाळी धावण्याला बसायचो, धावून झालं की नाश्ता व्हायचा, नाश्ता झाला की सत्संग व्हायचा. सत्संग 11 वाजता संपला की मी पाद्यपूजेला जायचो. 2 ठिकाणी पाद्यपूजा घेऊन मी 1.5 वाजता इथे येऊन भोजन व्हायचं आणि 4 वाजता परत पाद्यपूजेकरता बाहेर पडायचो आणि 2 ठिकाणी पाद्यपूजा करून मी स्वामीकृपा हॉलमध्ये जायचो आणि तिथला कार्यक्रम करून आणखी 1 ठिकाणी पाद्यपूजेला जाऊन मग मी घरी यायचो. कालांतराने माझ्या असं लक्षात आलं, जवळजवळ 4-5 वर्ष हा उपक्रम राबवला. ज्या प्रमाणात लोक भुकलेले होते स्वामीजी आलेले नव्हते. 85 सालापासून 99 सालापर्यंत मी प्रथम नागपूरला आलो. पहिली ती जी भूक होती ती शमली होती आणि मग मीही थोडं बेतानच घ्यावं ठरवलं. स्वामीजींचं वैशिष्ट्य म्हणजे कोणतंही काम वर्षानुवर्ष करणं. तसं त्यांनी 89 साली श्यामाताईंना मी तुझ्याकडे येणार आहे असं म्हणाले होते, पण त्या दरम्यान ते थकलेलेही होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नाही. पण श्यामाताईंनी आणि सुमतीताईंनी त्यावेळी जे काम नागपूरमध्ये केलं त्याचा उत्तम परिणाम म्हणजे तुम्ही मंडळी स्वामीजींकडे यायला लागलात. स्वामीजी जरी येण्याचे झाले तरी देखील माझी अशी कल्पना आहे की गुरुपौर्णिमेच्या दरम्यान 1 वेळ 25 ते 27 मंडळी पुण्यात येत. गुरुपौर्णिमेच्या वेळेला आषाढी एकादशीच्या दिवशी नागपूरच्या लोकांची पूजा ही ठरलेली गोष्ट होती आणि 4 वर्षांपूर्वी मीही असं म्हणालेलो होतो की आता दरवर्षी मी नागपूरला न येता अधूनमधून एखाद्या वर्षाची गॅप घेऊन येईन. पण त्यानंतर देवरस काकांनी, सचिननी आणि तुम्ही सर्व मंडळींनी बिगावला शिबिरालाच यायला सुरुवात केली. असं झाल्यामुळे तो आता वनवे ट्रॅफिक राहिलेला नाही. तुम्ही मला नागपूरला यायला भाग पडलं असं झालं. त्याच्या काही व्यावहारिक मर्यादा आहेत, त्याही नीट सांभाळल्या जाव्यात असं मला वाटत असे. मी आल्या आल्या वैजयंती गोविंदच्या जवळ जाऊन बसलो. तसं पाहायचं झालं तर या सर्वांची वय मी 17 वर्षांपूर्वी येत होतो त्याच्यात आता नंतर भर पडलेली आहे. तसं असल्यामुळे मी वैजयंती गोविंदांना म्हटलं, शेवटी शरीर देह आहे, कष्ट खूप असतात असं मला जाणवत राहतं. मी अशाकरता सांगतोय की प्रेमाची देवाणघेवाण ही अमर्याद काळापर्यंत चालूच राहते. संतांनी निर्माण केलेलं प्रेम, सद्गुरूंनी निर्माण केलेलं प्रेम आणि केवळ प्रवचन हा उपदेश न ठेवता साधना करणारे साधक कुठे असावेत? असा जो उद्देश होता तोही तुम्ही पुरा केलात. इथे नियमित केंद्र चालावीत अशी जी इच्छा होती तीही पूर्ण झाली. ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुना तुझे सुख आघवे, जवजव तुझे पावे, तवतवा आमचे सुख दुणावे ऐसे आहे अशी ओवी आलेली आहे. तसंच त्यामुळे मला येण्यासाठी जसं रेसिप्रोकल तुम्हाला जसा आनंद तसाच मला आनंद त्याच भावाने मीही इथे येत असतो. या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे स्वामीजींची जन्मशताब्दी पुण्याला साजरी केली तसा इथे नागपूरलाही मोठा कार्यक्रम होतो आहे. त्या कार्यक्रमात आपला हा जो मोठा कार्यक्रम आहे तो स्वामीजींची जन्मशताब्दी, स्वामी माधवनाथ देवप्रसारक मंडळाचा वर्धापन दिन उत्सव, तसंच जोगांबर जे केंद्र सुरू झालं त्याला 25 वर्ष पूर्ण झाली म्हणजे बरेच आयाम त्याला आहेत. तर आता मंडळी 14 झाले, आपण आता थांबूया. तिथे सद्भक्त श्री पांढरी पांडे यांच्या घरी पाद्यपूजा झाली त्याचं हे वर्णन. नागपूरला सद्भक्त श्री पांढरी पांडे यांच्या घरी पूजनीय स्वामीजी आणि मातोश्री सभागृती मधुराताई यांच्या पाद्यपूजेसाठी आगमन झालं. घरात येतानाच दरवाजात सुवासिनींनी पूजनीय स्वामीजींचं औक्षण केलं. औक्षण झाल्यावर पूजनीय स्वामीजी त्यांच्या घरात आल्यावर सर्वप्रथम सर्व घर बघूयात असं म्हणून सर्व खोल्या बघून आले. बघून आल्यावर वा तुमचं घर फार छान आहे, मला फार आवडलं अशी दिलखुलास दाद देखील दिली. हॉलमध्ये मुख्य कार्यक्रम होता. श्री सुक्त आणि पुरुष सुक्ताच्या मंत्रपठणात पूजनीय स्वामीजी आणि सौभाग्यवती मधुरातेंची भावपूर्ण वातावरणात पाद्यपूजा पार पडली. पाद्यपूजा झाल्यावर स्वामीजींच्या आशीर्वचनासाठी सर्वजणच उत्सुक होते. नागपूरच्या आनंद यात्रेतला आजचा हा दुसरा दिवस आहे. स्वामीजींचे मंत्रमधूर शब्द कानावर पडताच सर्वजण अधीर झाले ते त्यांचा प्रत्येक शब्द हृदयात साठवून ठेवण्यासाठी. तुम्ही मंडळींनी मोठ्या प्रेमाने आमचं स्वागत केलं, स्वामीजींची पाद्यपूजा केली, स्वामीजींनी मला उत्तराधिकार दिल्यानंतर आणि स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर हे पाद्यपूजेचे प्रसंग माझ्या बाबतीत घडायला लागले आणि स्वामीजींची पाद्यपूजा जेव्हा होत असे त्यावेळेला श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणण्याकरता म्हणून त्यांच्या बाजूला बसणारी आम्ही मुलं स्वामीजींचे जे भाव पाद्यपूजेच्या वेळेला आम्ही बघत असू तेव्हा ते अतिशय गंभीर असत, अंतर्मुख असत आणि आपल्या सद्गुरूंची पाद्यपूजा चाललेली आहे अशा भावाने ते बसत असत. परमार्थ हा जे खरं म्हणजे आपल्यापाशी आहे पण आपल्याला त्याच्यासंबंधी अनोळख झाली आहे तेवढी गोष्ट सांगतो. स्वरूपानंदांचा एक अभंग आहे, माझे मजे पाशी सापडले धन आनंदले मन आत्मरंगी. खरं म्हणजे आपलंच धन पण आपल्यापासून वंचित झालेलं ते आपल्याला सापडलं असं स्वरूपानंद म्हणतात. लोकमान्य असं म्हणतात की विषय सेवनातून सुख मिळतं हा सगळ्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे, पण विषयांखेरी निर्विषय सुख ही देखील एक गोष्ट आहे आणि परमार्थामुळे निर्विषय सुख किंवा निर्विषय आनंद मिळायला सुरुवात होते. हा आनंद खरं म्हणजे आपल्या आतच आहे, बाहेर कुठेही नाहीये. आपण नेहमी आनंद बाहेर शोधायला जात असतो. आपण साईट सीनला जातो आणि तिथे कुठेतरी आनंद आहे अशा भावाने पाहतो आणि खरंच थोड्या काळाकरता छान वाटतं आपल्याला. स्वामीजी म्हणत असत तेव्हा त्यावेळेला त्यांच्या काळात काश्मीरमध्ये शांतता असो. काश्मीरमध्ये लोक सहज जाऊ शकत असत. ते म्हणत असत काश्मीरमध्ये लोक जातात आनंदाकरता म्हणून, सुख मिळवण्याकरता म्हणून, तिथे असलेल्या निसर्गाकरता म्हणून लोक जातात. पण तिथे जर आनंद असता तर तिथे असलेले लोक आनंदाने उड्या मारताना दिसायला नको होते का असं विचारायचं. म्हणून पाहण्याचा आनंद, ऐकण्याचा आनंद, खाण्याचा आनंद हे वेगवेगळ्या इंद्रियांचे आपले आपले विषय आहेत आणि त्या विषयापासून एक आनंद आहे। हीही गोष्ट खरी आहे, पण त्या आनंदाला मर्यादा आहेत असं शास्त्र सांगतं। कोणत्याही विषयाचं आपल्या व्यक्तीवर जोपर्यंत आक्रमण होत नाही तोपर्यंत तो विषय बरा वाटतो। जेवायला बसलो आपण आणि शिखंडाची पहिली वाटी, भूक लागलेली आहे आपली संपली। खरं म्हणजे आत्ताच्या काळात पहिली एक वाटीवर शिखंड खाल्लं कोणी असं म्हटलं तर लोक हसतील नाही का, पण पहिली वाटी संपली आपली, परत वाढणाऱ्यांनी आग्रह करून शिखंड वाढलं, आपण तेही कसं बसं संपवलं। आणि परत कोणी जर वाढणारं असेल तर तो पानावर आडवा करतो, तो म्हणतो नको आता, आणि तरीही जर कोणी वाढलं तर भांडणारे लोक आहेत, काही अक्कल आहे की नाही असं विचारणारे आहेत। किती वाढायचं? जर शिखंडामध्ये आनंद असता तर पहिल्या वाटीऐवजी दुसऱ्या वाटीला, तिसऱ्या वाटीला तसाच आनंद मिळायला पाहिजे होता, पण तो आनंद कमी कमी होत जातो। इंद्रियांची भेद घेण्याची शक्यता आणि क्षमता ज्याप्रमाणे, तो आनंद कमी कमी होत जातो। परमार्थ सुख हे एकमेव असं सुख आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पैजा आणि कही एक याचे, जे हाता आलिया तरी न वचे आणि अनुभविता काही न वेचे खरी उपयोगी ना। आपल्या असमेदनाचं जे सुख आहे ते खरं सुख आहे। आपण आहोत म्हणजे आपण देह आहोत अशी आपली भावना असते। देह मन बुद्धीच्या बुडाशी जे चैतन्य आहे ते खरं म्हणजे आपलं स्वरूप आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मोठे देहाचे उभे आणि चेतना तेथ उपलब्धे। जन्म होतो तेव्हा कोपरभर असतो कोणीही, त्याच्या आत चेतना असते, त्या चेतनेपोटी त्याचा जन्म झाला असं म्हटलं जातं। त्याची जी चळवळ होते ती चळवळ मोठी आनंददायी अशी वाटते। पाठी भोगक्षीण आपैसे, देह बोलिया तो न दिसे। आणि जेव्हा मृत्यू होतो एखाद्याचा तेव्हा देह तो जागेवरच असतो पण चळवळ संपते, तेव्हा बोला बोला ऐसा बोधा तिघा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। हा आता नाही असं म्हणून रडायला सुरुवात करतात, म्हणजे त्याचं असणं म्हणजे कोणाचंही आपलं असणं हे चैतन्यावर आधारित आहे, ते आपलं खरं स्वरूप आहे। आणि देह मन बुद्धी ही त्या चैतन्याला मिळालेली साधनं आहेत, त्या चैतन्याला जीवचैतन्य असं म्हटलं जातं। आणि ती जी साधनं आहेत त्या साधनांच्या अंगाने आपण विविध प्रकारे मनाने विचार करतो, मनन करतो। जीवनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या देह सांभाळण्यासाठी आणि त्या चैतन्याला स्वरूपबोध होण्यासाठी जीवन मिळालेलं आहे। पण जाता जाता विषय हा असा एक प्रांत लागतो की आपल्या स्वरूपाचा आनंद पार विसरून जातो आणि त्या इंद्रियांच्या आनंदामध्ये रममाण होतो। म्हणून स्वरूपानंद म्हणतात की जे माझेच होतं ते मला सापडलं, ते कसं सापडलं? ते असं म्हणतात की प्राणाचा प्रणव, मनाचे उन्मन होता समाधान स्वामी म्हणे। मी काय केलं? मी आपल्या सहज श्वासावर होणारा ओंकार हाही कल्पनेचाच आहे बरं का? समर्थ असं म्हणतात की मुखी वाचिकी असी जे प्राणे तयासी अखंड होणे जाणे, पण या सहजच प्राण्याच्या ठिकाणी आपण परमात्मा आहोत असा भाव ठेवला की तो ओंकार प्रत्ययाला येतो। भरताचो सोडिता सांडिता हम अखंड चाले सोहम सोहम, हा सोहम सर्वांपाशीच आहे। पण तशा प्रकारची भावना करून जो कोणी त्याच्याकडे पाहतो त्याला तो प्रत्ययाला येतो। आपण म्हणजे जीव चैतन्य ते मुळात शांत स्वरूप आनंद स्वरूप परमात्मा आहोत, अशा प्रकारचा बोध संत आपल्याला देऊ इच्छितात। आणि आपण त्या प्रकारच्या शांतीच्या ऐवजी अशांत करणाऱ्या घटनांकडे जास्त आकृष्ट होतो। मला असं वाटतं की प्रपंच करताना, कर्तव्य कर्म करताना ती न चोरता, संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारायची होय। त्यामुळे परमार्थ हा मोठा भीतीदायक प्रांत नसून, परमार्थ हा अरसिक जीवन जगणाऱ्यांची जीवनकला आहे असं नसून, स्वामीजी म्हणायचं आपले सर्व देव पहा, रामचंद्र पहा, सीतामाई पहा, त्यांची झळझळीत वस्त्र पहा, भगवान श्रीकृष्ण पहा। अरसिक जीवन आणि कसंतरी जीवन जगणाऱ्यांनी करण्याची गोष्ट म्हणजे परमार्थ आहे असं नसून, आपण जे जीवन जगतो त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन करता परमार्थ आहे असं स्वामीजी म्हणत असत। आणि सगळ्या संतांचं खरं म्हणजे हेच सांगणं आहे, आहे तरी परम सुगम तरी जनासी राहिला दुर्गम असे समर्थ म्हणतात। हे खरं म्हणजे सोपं आहे, याच्यात अवघड काही नाही। आपला जो दिवसभराचा वेळ आहे त्या वेळामध्ये थोडा वेळ बाजूला काढून जो कोणी ध्यान करेल, शांत होऊन नामस्मरण करेल, एकच आहे ते, आणि मग उर्वरित वेळेला आपली सत्यनिष्ठा राखून जो चांगल्यात चांगली कर्म करण्याचा असा जो प्रयत्न करेल, आपलं जे जीवन आहे ते जीवन थोडं ईश्वरातून बुद्धीने जे जगेल, अशा व्यक्तीला परमार्थ आपल्यापुरता खरंच सोपा आहे. रामकृष्णाचं म्हणत की ज्याला दुसऱ्याला मारायला जायचंय त्याला जवळ तलवार घेऊनच जायला पाहिजे, कारण तो त्याला बरा मारून देईल, त्यामुळे तुम्हाला थोडासा झगडा करावाच लागेल. पण ज्याला स्वतःला मारायचंय त्याला एक सूय पुरते असं म्हणायचंय. इथं टोचून घेतलं की काम झालं. त्यामुळे गोंदवलेकर महाराजांसारखे रामकृष्णांसारखे जे लोकांकरता लोकांच्या उपदेशाकरता काम करणारे जे संत आहेत त्यांना खूप साधनाची गरज आहे. पण स्वतःकरता ज्यांना समाधान हवं आहे ते तास दीड तास साधना आणि एका चांगल्या उत्तम बोधाने स्वच्छ निर्मळ मनाने कर्म करणं एवढ्याही स्वतःची शांती समाधान मिळवू शकतो आणि तेवढंच परमार्थात अपेक्षित आहे. समाधान एवढे थोर नाही, मरदेह प्राप्त होत नाही पुन्हा पुन्हा असं संत सांगतात. आणि हे समाधान मिळवण्याकरता आपण व्यवहारातलीही सगळी धडपड करतो, त्याच्या बरोबरीने जराही धडपड कोण करून पाहिल तर त्याचं जीवन खरंच भिन्नखाला धावल्यातरी राहणार नाही. तुमच्या घरी मला बरं वाटलं बरं का, समाधान वाटलं. ज्या घरामध्ये विचार आहेत, विचार चांगले आहेत ते घर चांगलं. ज्या घरामध्ये सत्कर्म चालतात, सत्विचाराने लोक चालतात, श्रद्धाळू आहेत, काही परमार्थ करतात. समर्थ म्हणतात ना की यथाशक्य देवपूजा करावी, यथाशक्य मृदुभाषण करावं, यथाशक्य विचार चांगले करावेत. यथाशक्य म्हणजे शक्तीचं शेवटचं टोक गाठेपर्यंत याला यथा म्हणतात, तर तसं करावं. असं जर या घरात असतं त्या घरात सहज सुखशांती नांदत असते. तुम्ही सर्व मंडळींची परमार्थनिष्ठा अशीच टिकून राहो. परमार्थनिष्ठेने तुमच्या हातून घडो आणि जीवनाचं जे अंतिम सुख आहे ते अंतिम सुख बाहेरच्या लौकिक यशाबरोबर ते तुम्हाला प्राप्त हो अशी मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो. हरी
नागपूरच्या आनंद यात्रेमध्ये जे काही प्रसंग घडले त्याच्यातले दोन प्रसंग आपण ऐकले. राणींनी जे वाचलं ते मला असं वाटतं शब्दशः लिहिलं गेलं. मी जे बोललो ते शब्दन शब्द उतरवला आणि मी जसं बोलतो तसं त्यांनी वाचलं. हे मला वैशिष्ट्य वाटलं. म्हणजे हे जर परत बोललो असतो तर मी जसं बोललो असतो बोलताना जिथं थांबलो असतो ज्यावर जोर दिला असता तर तसंच्या तसं तिने वाचलं हे एक मला आश्चर्यच वाटलं. आजचा जो सत्संग आहे त्या सत्संगामध्ये हे नागपूरचं वर्णन मिलिंदादा नसल्यामुळं आणि मिलिंदादा नाहीयेत आणि त्यांचं लिखाण जे रेवती काही वाचतात तर तेही उपलब्ध नसल्यामुळं असा प्रयोग केला की नागपूरचं वर्णन इथं ऐकवलं जावं. आणि मला असं वाटतं की राणी तुझ्या या वाचनानी खरंच तिथं काय आणि कसं घडलं याची एक उत्तम कल्पना सगळ्यांना निश्चित आली. मला देखील आली की मी काय आणि कसं बोललो आणि त्याचा काय परिणाम झाला असेल. खरंच बरं वाटलं. माझ्या घशाला थोडासा आराम हवा असल्यामुळं खोकला खूप झालेला आहे. सर्दीनंतर जो खोकला होतो तसा असावा असं मला वाटतं. त्यामुळे हे वाचन ठेवलं पण या वाचनाच्या अंगाने मी बोललो असंच झालं असं मला वाटतं. आता आपण काही अभंग ऐकणार आहोत. माझे मित्र परम मित्र म्हणू मुकुंदराव एक दोन अभंग सादर करतील आणि त्याच्यानंतर गौरी काही अभंग म्हणेल आणि मग परत मुकुंदराव अभंग म्हणतील असा क्रम ठरवलेला आहे. हरी हरी हो हो
आज खूप दिवसांनी स्वामीजींनी मला अभंग गायण्याची परवानगी दिलेली आहे आणि मी त्यांना असं आश्वासन दिलं. काल त्यांनी सांगितलं तर मी त्यांना असं आश्वासन दिलं की ते सांगेपर्यंत मी अभंग गायन करणार आहे. स्वामीजींनी विश्रांती मिळावी यासाठी गौरीते आणि मी असे ते अभंग सादर करणार आहोत. त्यातले एक दोन सीडीमध्ये असतील आणि एक दोन अलीकडच्या काळात गायलेले असे स्वामीजी सांगेपर्यंत अभंग गायन होईल स्वामीजींच्याच.
मला मधून अधून तुम्हाला सांगायचं असतं पण त्या खांबाआड तुम्ही बसता त्यामुळं तुम्ही आला इथे नंतर नमस्काराच्या वेळेलाच मला कळतं असं होतं.
स्वामीजींनीच सीडीमधलं त्यांच्या आवाजात गायलेलं एक अभंग मी सादर करतोय. त्याच्या खरं दोन चाली आहेत, शक्य झालं तर त्या दोन्ही चाली मी सादर करीन. स्वामीजींच्या आवाजातलं हे गीत आहे ते असं आहे. गुरुवाके चित्तर मावे चेतुनी सुमरस भावे गुरुवाके चित्तर मावे चेतुनी सुमरस भावे गुरु सेवा व्रत हे गुरु सर्वस्व त्यात होती प्राण तुम्ही पुरवे त्या शुभ स्वरूपी रहावे समरसहावे तत्त्वमसी सोहं कृपावे चित्तवनी साक्षी उरावे शून्यते सोलांदावे निजरूपी ब्रह्मुरावे
नित संग रहितता भावी निज कर्मी बुद्धि रमावी फल त्यागी युक्ति जमावी नैष्कर्म आत्मसुख रावे चेतन समरस भावे श्रद्धेने जीवन फुलते प्रज्ञेस सारकते जीव शिवा ऐक्यते उरते मकरंदा ते चिपहावे मकरंदा ते चिपहावे चैतन्ये समर स्वभावे गुरुवाक्ये चित्त रमावे चैतन्ये समर स्वभावे चैतन्ये समर स्वभावे गत जन्मे साधिले पुण्य फलासियाले गत जन्मे साधिले पुण्य फलासियाले गुरुराज बोलले निज रूपी मन भरले गत जन्म साधिले पुण्य फलासियाले बहुवास मानसी आत्मराज भेटावा निज स्वरूप ठेवा प्राप्त जीवासी भावा मज कृपा कटाक्षे अढळपदी बैसविले गत जन्म साधिले पुण्य फलासियाले कष्टुने किती गता झालो बहुयाकुळ हरवले वाटले मन मुरलीचे बोल ती आरती फिटली सुखरूप जीवन झाले गत जन्म साधिले पुण्य फलासियाले मन मानस मंदिरी गुरुमूर्ति स्थापिली भक्ति भाव सुगंधित सुमनाने पूजय पूजयरी चित्कगनी मिलता निपन माचे गले
गत जन साधिए रे पुण्य फलासी हाली गुरुराज बोलने निज रूपी मन भर रे गत जन साधिए रे पुण्य फलासी हाली
स्वामी तुझा रंग पाहता दिसे पाहता दिसे वे गणिक तू माझा स्वामी तुझा रंग तू माझा स्वामी मी तुझा रंग। परिमलाची धावे भ्रमर ओढी परिमलाची धावे भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मज तैशी तुझी गोडी लागो मज लागो मज परिमलाची भाव भ्रमर ओढी अवित गे माये मायविते ना अवित गे माये मायविते ना जवैया परिभते ना जवैया परिभते ना परिभते ना परिमलाची भाव भ्रमर ओढी तृषा लागलिया जीवनात ओढी तृषा लागलिया जीवनात ओढी तैशी तुझी गोडी लागो या जीवा तैशी तुझी गोडी लागो या जीवा लागो या जीवा परिमलाची भाव भ्रमर ओढी बाप रखुना देवी वर विठ्ठलिया वाणी बाप रखुना देवी वर विठ्ठलिया वाणी रखुना देवी वर विठ्ठलिया वाणी गोडी एसी गोडी मिळाली गेली गोडी एसी गोडी मिळाली गेली मिळाली गेली परिमलाची भाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मज लागो मज परिमलाची भाव परिमलाची भाव परिमलाची भाव भ्रमर ओढी
मस्त मस्त परिमळाची एक धाव असते परिमळाची एक पोच असते तो दूरपर्यंत जातो परिमळ धावतो त्यामुळे भ्रमर परिमळाकडे ओढला जातो हे पांडुरंगा विठ्ठला, मी तुझ्याकडे तसा ओढला जावो, तैसी तुझी गोडी लागो मज, बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी, गोडी एसी गोडी मिळवनी गेली, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सरते शेवटी भ्रमर आणि भ्रमर ज्याचा आस्वाद घेतो ते याच्यात द्वैत असेलच असेल. उपमा ही नेहमी कम असेलच ठरते. माझ्या बाबत मात्र तुझ्या गोडीशी माझी गोडी मिळून जावो, मिळून गेली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तशी मला तुझी ओढ लागो आणि ओढ लागल्यानंतर तुझ्या गोडीशी माझी गोडी ही एकरूप होऊन जावो, एकरूप होऊन गेली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. विठ्ठलाची अशी आवड निर्माण झाली की विठ्ठलाकडे आकर्षित झालो आणि परमात्म स्वरूपच होऊन राहिलो. फार सुंदर. हा मुकुंदराव.
जीवाचे जीवन सुखाचे कारण, जीवाचे जीवन सुखाचे कारण, योगियांचे ध्यान पांडुरंग, मेघ श्याम निळा आनंदाचा गाभा, मेघ श्याम निळा आनंदाचा गाभा, वाळवंटी उभा पंढरी, जीवाचे जीवन सुखाचे कारण, योगियांचे ध्यान पांडुरंग, पांडुरंग चंदनाची उटी ललाटी केशर, चंदनाची उटी ललाटी केशर, कासे पितांबर, कासे पितांबर कसीला, जीवाचे कारण सुखाचे कारण, योगियांचे ध्यान पांडुरंग, पांडुरंग सम सुकुमार चरण चरण सुंदर,
कटेवरी कर देशे कटेवरी कर ठेरी देशे जीवचे जीवन सुखाचे करण योगियांचे ध्यान पांडुरंग पांडुरंग मकरंदायक हरिचाची छंद मकरंदायक मकरंदायक हरिचाची छंद अंतरी गोविंद अंतरी गोविंद सर्व काल जीवाचे जीवन सुखाचे कर योगियांचे ध्यान पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
वाह 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 भारत छान एक एक म्हणा आता खूपच चांगली चाल लावली हो हरी हरी
मागच्या 2 ऑक्टोबरच्या कार्यक्रमात आपल्या हे मी गीत सादर केलं मी खरं सांगतो तुम्हाला मला 1500 मंडळी पाहिली की मला भीतीच वाटते अजूनही टेन्शन असतं थोडं कंचन काही पाहत असतात मिथुन दादा पाहत असतात स्वामीजी पाहत उच्चार शब्द वगैरे सर्व त्यामुळे मला मोकळेपणे गाता येत नाही सर्वात मला आनंद स्वामींच्या समोर मी आणि ते असं गायलो की जास्त आनंद असतो पण हा आपला नेहमीचा मी तुम्हाला पाहणार आणि तुम्ही मला पाहणारे असा आपला साधक वर्ग असल्यामुळे मला जरा या ठिकाणी मोकळेपणे गाता येतो ते मी स्वामीजींचा अभंग सादर करतो
परम दिव्य मंगल शुभ तव स्मरणी राहुदे परम मंगल
दिव्य
दिव्य मंगल शुभ तव स्मरणी राहुदे अर्पित मन प्राणासह तव पदासी विनतुदे सुमन मनस शुद्धमती अनुसूया गुरु भक्ति सुमन मनस शुद्धमति अनुसूया गुरु भक्ति एकनिष्ठ भावस्थिति तुझ समान हो दे तेरे पदासी विनटू दे प्रेम रूप सुख सागर मोक्षदाई करुणा कर पावन गुण तव गाता वाणी पुनीत हो दे तव पदासी विनटू दे मान देवी उपकारिणी निरोपिनी अनुभवनी प्रचित खून अमृतमय जीवतात विरमुदे तेरे पदासी विनटू दे तुजसन कैनियनित तुजसन कैनियनित आत्मभाव सतत स्मरत सोहमस्मि बोधभावु अंतरतम उजरु दे तव पदासी विनटु दे सुख समूप
अमूप
सुख अनूप सचित घन हो देत वर्धमान मकरंदा तव चरणी मकरंदा तव चरणी मकरंदा तव चरणी विमल भक्ति साधु दे तव पदासी विनटु दे परम दिव्य मंगल शुभ तव स्मरणी रावु दे अर्पित मन प्राणासह तव पदासी विनटु दे तव पदासी विनटु दे
वा 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 ही काव्य माझ्याकडून मुकुंदरावांनी अक्षरशः करून घेतली बर का माग लागून नाहीतर असं काव्य करण्याचा माझा इतका स्वभाव नाही पण दरवेळेला आग्रह करून एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या वेळेला मी गीत करावंच असा आग्रह त्यांनी धरला म्हणून ही अशी काव्य झाली आपण एक मिनिटभर शांत डोळे मिटून बसू हरि 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 स्वामी जी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर संत हरि 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 हरि